जय श्री महाकाल। श्री संदीप पाटीलबुवा मते यांच्या वतीने मोफत श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रेची सुरुवात शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजता खडकी रेल्वे स्टेशन। यात्रेचे पास मिळालेल्या सर्व माता भगिनींनी निश्चित वेळेत खडकी स्टेशनवर उपस्थित राहावे। ज्यांच्याकडे पास आहे फक्त त्यांनीच निश्चित वेळेवर यावे। महादेवाच्या कृपेने श्रद्धा, सेवा आणि समाजकार्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। आयोजक संदीप पाटीलबुवा मते। जय श्री महाकाल।